मावळत्या सूर्यालाही पुन्हा उगवण्याची आस असते. थकलेल्या मनाला का नव्या उमेदीची ओढ नसते? दुष्काळी धरणीला चिंब भिजण्याची खात्री असते. का कळेना माणसाला स्वबळाची जाण नसते? मिटलेल्या कोवळ्या कळ्यांना उमळण्याची ओढ असते. उगवणाऱ्या दिवसालाही मावळायची चाड नसते. फुललेल्या सुंदर फुलांना कोमेजण्याची भ्रांत नसते. का कळेना माणसाला अपयशाची खंत असते. जर तुला एक ठरवलंय तू हे करायचंय, तर इधर तू ते करतोस किंवा ते तू करायच्या प्रोसेसमध्ये असतो. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या प्रोसेसमध्ये आहे, जोपर्यंत ते प्रोसेसमध्ये तोपर्यंत ते होत नाही, म्हणजे झाल्याशिवाय तुला थांबायचंच नाही आहे. तर मी आपलं होपफुल होतो की काहीतरी होईल, आणि इन जनरल मी होपफुलच असतो, कारण निगेटिव्ह राहून आपल्याच गोष्टीला काय निगेटिव्ह राहायचं, त्यामुळे आपण आपल्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे की हे होणार आहे.
स्वागत आहे तुमचं. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे इन्स्पिरेशन कट्ट्यावर आजच्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे. त्यांचे अनुभव ऐकल्यावर आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. आपण या कट्ट्यावर महिन्यातनं दोनदा अशा पाहुण्यांशी गप्पा मारणार आहोत जे स्वतःच्या फील्डमध्ये यशस्वी आहेतच, पण त्यांचा आयुष्याचा प्रवासही प्रेरणादायी आहे. मी तुमचा मित्र या पाहुण्यांशी गप्पा मारायला सुपर एक्साइटेड आहे. इन्स्पिरेशन कट्ट्याचा हा 10वा एपिसोड आहे. तेजस, प्रभा, विजय देऊसकर याच्या सोबत मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो.
तेजस देऊसकर हा नागपुरात एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये जन्माला आला. 10वी 12वीनंतर तो आर्किटेक्चरकडे गेला. तिथे असताना त्याला लक्षात आलं की त्याला चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे. आर्किटेक्चर झालं आणि तो फिल्म इंडस्ट्रीकडे वळला. फिल्म इंडस्ट्री आणि स्ट्रगल ही एक खूप घट्ट जोडी आहे. तेजसला पण तो स्ट्रगल करायला लागला. 2004 साली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणं सुरू केल्यानंतर पहिला पिक्चर रिलीज व्हायला तेजसला 2013 झाले, पण खरं फेम त्याला 2018 मिळालं. 2004 ते 2018 असे 14 वर्ष अनेक चांगल्या वाईट गोष्टी होत गेल्या. या काळात तेजसनी अनेक शॉर्ट फिल्म्स, कमर्शियल फिल्म्स केल्या. या स्ट्रगल पिरियडकडे बघण्याचा तेजसचा दृष्टिकोन हा खरंच खूप प्रेरणादायी आहे. त्यात स्ट्रगलला खूप महत्त्व न देता, त्याच्यासाठी खूप रडत न बसता, हा जीवनाचा एक भाग होता आणि तो लर्निंग पिरियड होता असं तेजसचं म्हणणं आहे. तेजसला खरं फेम मिळालं 2018 साली जेव्हा बकेट लिस्ट नावाचा सिनेमा रिलीज झाला. करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन हे या सिनेमाशी निर्माते म्हणून जोडले गेले. सुमित राघवन, दिलीप प्रभावेकर, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते असे अनेक दिग्गज कलाकार असलेल्या या चित्रपटाला लोक नेहमीच लक्षात ठेवतील ते एकाच गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट म्हणून. माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून तेजस देऊसकरला पण लोक नेहमीच लक्षात ठेवतील. चला तर मग गप्पा मारूया तेजस, प्रभा, विजय देऊसकर याच्याशी. तेजस, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
थँक्यू.
तेजस, आपण शाळेत सोबत होतो, मग तू आर्किटेक्ट झालास, त्याच्यानंतर तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसा गेलास? कारण युजली आम्ही जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे लोक आहेत त्यांना बघतो, ते एकतर म्हणजे FTII किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अशा इन्स्टिट्यूटमधनं गेलेले असतात, किंवा फिल्म फॅमिलीमधनं आलेले असतात, किंवा पुरुषोत्तम सारख्या कॉम्पिटिशन्समधनं भाग घेऊन घेऊन पुढे गेलेले असतात, पण तुझ्याकडे याच्यापैकी काहीच नव्हतं. मग तुझी सुरुवात कशी झाली?
काय, पहिले आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये फिल्म, पॉलिटिक्स आणि क्रिकेट याच्यावर कोणी बोलू शकतं, बरोबर? त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नसते, त्यामुळे ते काय सगळ्यांच्या मध्ये काही ना काहीतरी असतं, एक जनरल सांगतात. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं मला इथे करेक्शन असं वाटेल की हे थोडं मिसकन्सेप्शन आहे की NSD किंवा FTII मधलेच लोक फिल्म इंडस्ट्रीत जातात. ऑन द कॉन्ट्ररी, NSD मधले लोक फक्त ऍक्टिंगमध्ये जाऊ शकतात, कारण तिथे डिरेक्शनचा कोर्स नाही आहे. म्हणजे आय थिंक होता पहिले, पण तो काही एवढा तो मेन कोर्स नाही आहे. पण FTII मध्ये तर स्पेसिफिकली असं आहे की तिथले टेक्निकल फॅकल्टीमधले जे लोक आहेत, साऊंड डिझायनर झाला किंवा कॅमेरामन झाला, हे लोक खूप पुढे आलेले आहेत, पण त्या मनाने कंपॅरिझनमध्ये डिरेक्टर्स तिथून बाहेर नाही आलेत, कमी आलेत. आणि इतर गोष्टी समजा तू बघशील तर खूप छोटा चंक आहे जे लोक ऍक्च्युअली शिकून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले आहेत. सगळे हूज हू मोठ्यातले मोठे लोक इन्क्लुडिंग अमिताभ बच्चन सारखे लोक हे सगळे लोक शिकून नाही आले आहेत. ते इथे येऊन शिकले आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे काही गुण असतील ते त्यांनी विकसित केले आणि मग ते वापरले. पण फिल्म स्कूलमधूनच यायला हवं अशी काही प्री रिक्विझिट याच्यात नाही आहे. तो एक भाग झाला. आणि माझ्याकडे याच्यातलं काहीच नव्हतं हे एकदम खरं आहे. म्हणजे शिक्षण नव्हतं इनिशियली. गॉडफादर सो कॉल्ड ते पण नव्हते. इनफॅक्ट गॉडफादर वगैरे तर दूरची गोष्ट आहे. माझ्याकडे कॉन्टॅक्ट पण नव्हते. म्हणजे आजूबाजूचे कोणी मी ओळखत पण नव्हतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी आहे. पण एक खूप महत्वाची गोष्ट माझ्याकडे जी होती ती म्हणजे आई वडील नाटक करतात नागपुरात गेले 50 पेक्षा जास्त वर्ष. आणि ते माझ्याकडे डेफिनेटली होतं जे सबकॉन्शियसली मला ते शिकत राहिलो मी. ऍक्च्युली मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता नाटकामध्ये वगैरे. पण माझ्या घरात वर्षभर तेच चालू असतं त्यामुळे ह्या गोष्टी कानावर पडत राहिल्या. आणि त्याच्यातून मग ते कुठेतरी सबकॉन्शियसली ते साचत राहिलं किंवा ती आवड तयार झाली जी एक दिवशी अशी बाहेर आली की ती फिल्म आणि म्हणजे बेसिकली टेक्नॉलॉजी रिलेटेड आर्ट ह्यामध्ये माझी जास्त आवड होती तयार झाली ती. आणि मग तिथून ते हळूहळू फिल्म इंडस्ट्रीकडे गेलो.
पण हे नक्की कधी ठरवलंस की फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि तो प्रवास कसा होता? म्हणजे तिथून त्या डिसिजन पासून ते अजिंक्य मी किंवा चालू करेपर्यंत जो प्रवास होता तो कसा होता?
ऍक्च्युली अजिंक्य झाला 2013 रिलीज. ठीक आहे. पण मी फिल्म इंडस्ट्री असं नाही म्हणणार पण मीडिया किंवा शॉर्ट फिल्म किंवा याच्याशी माझा कनेक्ट हा 2003 आहे. सो 2003
दहा वर्षाचा
म्हणजे मी एकदम 10 नाही म्हणणार कारण मी पहिले 2003-4-5 मी आर्किटेक्चरमध्ये होतो. मी पासआउट झालो 2005 त्यामुळे तोपर्यंत माझं पॅरलली चालू असायचं. आणि इनफॅक्ट नागपूरमध्ये एक ग्रुप होता ज्याच्यामध्ये थोड्या म्हणजे अमॅच्युअर पेक्षा थोडं वरचं आणि प्रोफेशनल पेक्षा पुष्कळ खालचं अशा लेवलचं मीडियाशी रिलेटेड काम व्हायचं ज्याच्यामध्ये म्युझिक हा मेन त्यांचा हे होता. म्हणजे म्युझिक फील्ड मध्ये जास्त काम करायचे ते कारण ते दोन जण होते जे कंपोजर्स होते. आणि त्यांना मला ते कळलं कारण माझा एक मित्र आहे त्याचा माझा क्लासमेट आहे त्याचा तो भाऊ होता कझिन होता त्याचा. तर मला त्याच्याकडून कळलं की अरे असं असं काहीतरी होत आहे म्युझिक रिलेटेड ते काहीतरी करतायत. आणि नेमका त्याच सुमारास म्हणजे 2-3 आधी ते पण पहिल्यांदाच झालं. ते कधीच मला असं लहानपणापासून वाटलं नव्हतं की एक मला एक चान्स मिळाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि जिथे मला गायचा चान्स मिळाला 2000 नाही म्हणजे मी 11 होतो 1999 ते काहीतरी गेट टुगेदर सारखं होतं. तिथे एक चान्स मिळाला मी गायलं आणि मला अचानक वाटलं की अरे मी गाऊ शकतो. म्हणजे गाऊ शकतो म्हणजे नंतर मला कळलं मी फक्त बाथरूममध्ये गाऊ शकतो. पण तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी गाऊ शकतो काहीतरी करू शकतो वगैरे. आणि ते लोक सगळे म्युझिकमध्येच काम करत होते तर ते कनेक्ट झालं आणि मी मला इंटरेस्ट यायला लागला. सो त्यांच्याबरोबर जेव्हा मी हळूहळू कनेक्ट व्हायला लागलो तेव्हा टेक्नॉलॉजीशी जास्त कनेक्टेड होतो. म्हणजे एडिटिंग कसं करायचं सॉफ्टवेअर काय असतात वगैरे वगैरे. आणि त्यात इंटरेस्ट वाढत गेला हळूहळू. आणि 2004 मी फोर्थ इयरला होतो. आमचा आर्किटेक्चरचा कोर्स जो आहे तो 5 असतो. सो फोर्थ इयर हे माझं प्री फायनल इयर होतं. तर तोपर्यंत मी ऑलरेडी 1.5 ह्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे शिक्षण म्हणा किंवा थोडं बहुत काम असं मी केलं होतं. आणि मला हे डेफिनेटली कळलं होतं की हे मला आवडेल करायला. सो मी फोर्थ इयरमध्ये घरी सांगितलं की मला आर्किटेक्चर नंतर फिल्म्सच करायचे आहेत. तर ते म्हणे ठीक आहे तुला जे करायचं ते कर पण आर्किटेक्चर आता कम्प्लीट करून टाक कारण 4 झाली आहेत. सो ते मी कम्प्लीट केलं आणि 2005 मग मी रेग्युलरली म्हणजे फुल टाईम मी हेच करत होतो. म्हणजे पार्ट टाईम मी दुसरं काहीही काम केलं नाही आजतागत. म्हणजे आणि दुसरी म्हणजे 2005 मी पहिली शॉर्ट फिल्म शूट केली कलाकार. ती ऍक्च्युली तो खूप मोठा म्हणजे ती खूप मोठी घटना झाली माझ्या लाईफमध्ये की कलाकार पहिलीच फिल्म होती. तोपर्यंत जो अनुभव होता तो नॉन फिक्शन फिल्म्सचा होता. म्हणजे कॉर्पोरेट फिल्म्स किंवा प्रमोशनल फिल्म्स वगैरे असं डॉक्युमेंटरीज म्हणजे गोष्ट त्याच्यामध्ये नव्हती ज्याला आपण काल्पनिक गोष्ट म्हणतो ते नव्हतं. तर ते जेव्हा मी केलं पहिल्यांदा तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्या सगळ्या इतर गोष्टींपेक्षा हे मला जास्त आवडतं. म्हणजे गोष्ट सांगणं एक काल्पनिक गोष्ट रंगवून सांगणं हे जास्ती आवडतं. शॉर्ट फिल्म मध्ये ते करायला मिळतं. शॉर्ट फिल्म थोडी स्वस्तात होते लवकर होते अमॅच्युअर लोकांना ते पहिली स्टेप असते. सो ते झालं आणि मग ती फिल्म न बऱ्याच फेस्टिवल्सना गेली. म्हणजे जगभरात ती पुढच्या 2-2.5 जवळजवळ 30-32 फेस्टिवल्सना ती गेली. आणि सगळ्यांनी खूप तिथे अप्रिशिएट केली, काही ठिकाणी अवॉर्ड्स मिळाले वगैरे वगैरे. आणि ऍक्च्युली पुढच्या 3-4 वर्षामध्ये माझी ओळख त्या शॉर्ट फिल्म मुळे झाली. तर कलाकारवाला तेजस देवसकर असं बऱ्याच ते सर्कलमध्ये एक तुमचं नाव येणं फार आवश्यक असतं. तर ते झाल्यामुळे मला थोडस हे मिळालं, म्हणजे इन्स्पिरेशन मिळालं आणि थोडा बूस्ट मिळाला की अरे काहीतरी करू शकतो आपण. आणि मग शॉर्ट फिल्म वगैरे करायला लागलो आणि मग पुढचं कमर्शियल फिल्म कडे, कारण शॉर्ट फिल्मचा लॉजिकल एक्सटेन्शन हे फीचर फिल्म आहे. सो ते फीचर फिल्म कडे जायचं होतं.
पण मग हा शॉर्ट फिल्म टू फीचर फिल्म हा प्रवास कसा होता? सोपा होता, स्ट्रगल होता?
सी स्ट्रगल ला जस्टिफाय करण्यासारखं, म्हणजे किंवा रादर स्ट्रगल म्हणण्यासारखं मला काहीच वाटत नाही याच्यामध्ये, कारण अजूनही म्हणशील तर स्ट्रगल चालूच असतो. मागचं केलेल्या कामापेक्षा बेटर काम करणं हा स्ट्रगल जर का म्हटलं तर तो स्ट्रगल आहेच. एक एक पायरी तुम्हाला ऍड करत जायचं असतं, वाढवत जायचं असतं, तर ते स्ट्रगल तो आहेच. पण एन्जॉयबल होता का? तर डेफिनेटली एन्जॉयबल होता. पण काय झालं की एक खूप गमतीशीर गोष्ट झाली माझ्याबरोबर. 2005 मी शॉर्ट फिल्म बनवली, 2006 जानेवारीला ती आम्ही रिलीज केली. ठीक आहे, म्हणजे 2006 पासून ऍक्च्युली म्हटलं तर चालू झालं सगळं. तर 2006 ती शॉर्ट फिल्म मला इतक्या ठिकाणी घेऊन गेली की त्याच्यामध्ये मी एका प्रोड्युसरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि चांगले नोन प्रोड्युसर होते. म्हणजे नुसते इंडिया किंवा महाराष्ट्रातले किंवा इंडियातले नोन नाही, तर ते जगभरातले नोन प्रोड्युसर होते, मराठी होते.
बरं.
त्यांनी एक सिनेमा बनवला होता जो ऑस्करसाठी गेला होता. त्यांच्या मी संपर्कात आलो आणि मी त्यांना माझं काम आवडलं आणि आम्ही काही 3-4 महिने एकत्र चर्चा केली वगैरे वगैरे. मी यंग होतो तेव्हा, 23-24 वर्षाचा होतो. तर पुढची फिल्म आपण करूया असं त्यांनी मला सांगितलं. आणि 2006 आम्ही म्हणजे सेकंड हाफमध्ये जून जुलैच्या नंतर आम्ही स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली आणि डिसेंबरपर्यंत स्क्रिप्ट झाली. आणि 2007 फेब्रुवारीमध्ये एक म्हणजे शूटिंग आम्ही सुरू केलं त्याचं. त्या सिनेमामध्ये संदीप कुलकर्णी लीड होता आणि
ओके,
तेव्हा ऑलरेडी संदीप कुलकर्णी मोठा स्टार होता. म्हणजे डोंबिवली फास्ट, श्वास इथे त्याचं नाव खूप मोठं झालं होतं. आणि माझी पहिली फिल्म होती, त्याच्यामध्ये मला संदीप कुलकर्णी सारखा ऍक्टर मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ते सगळं सुरू झालं आणि फेब्रुवारी 2007 आम्ही पहिली फिल्म शूट करायला घेतली. म्हणजे ऍक्च्युली 23 वर्षाचा होतो मी तेव्हा, तर 24 वर्षाचा समज. तर इतक्या कमी वयामध्ये जर मला फिल्म करायला मिळाली असती तर ते खूपच म्हणजे वेगळी गोष्ट होऊन गेली असती माझ्यासाठी. पण प्रॉबब्ली ते तसं नव्हतं, म्हणजे इट वॉज नॉट प्लॅन्ड. सो तर झालं असं की आमचे काही क्रिएटिव्ह डिफरन्सेस झाले. आणि क्रिएटिव्ह डिफरन्सेस म्हणजे असे झाले की एकतर माझ्याही दृष्टीने असं असतं की आपल्याला अनुभव कमी असतो. त्यात माझा जो प्रोड्युसर होता त्यालाही लिमिटेड अनुभव होता. आणि मला हे नक्की माहिती होतं की फिल्म बनवताना तुम्हाला जबाबदारी कोणाची असते तर डिरेक्टरची असते. त्यामुळे जर त्याची जबाबदारी आहे तर त्याला डिसिजन घेण्याची मोकळीक पाहिजे. तर ती मोकळीक जर का नाही मिळाली तर आपण दुसऱ्याचे डिसिजन्स आपल्या नावाने घ्यायचे आणि मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मात्र आपणच घ्यायची. तर हे थोडंसं ते जमलं नाही. आणि अशा त्या याच्यामध्ये आम्ही 2-3 महिने पुष्कळ त्याच्यावरती हे केलं, डिस्कशन वगैरे केलं, पण ते काय झालं नाही. आणि अल्टिमेटली असं झालं की ती फिल्म आम्ही सोडली. तर ती माझ्या अख्ख्या क्रूनी इन्क्लुडिंग संदीप कुलकर्णींनी आम्ही ठरवलं की आम्ही ही फिल्म नाही करणार. तर 2007 ऍक्च्युली माझी फर्स्ट फिल्म झाली असती पण ती नाही झाली. आणि त्याच्या पुढे मला अजिंक्य करायला 5 वर्ष लागली.
बर.
म्हणजे लुकिंग बॅक असं मी म्हणेन की ते माझं लर्निंग कर्व होता. मी जर का कुठल्या फिल्म स्कूलमध्ये गेलो असतो तर 4-5 वर्ष मला तिथे द्यावीच लागली असती. तर मी ती तिथे दिली. आता लोक याला स्ट्रगल म्हणतात किंवा लोक याला म्हणतात की अरे तुझं फेल्युअर झालं, तो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्हचा भाग आहे. पण अल्टिमेटली जी फिल्म आणि याच्यामध्ये काय दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाहीत का? तर मिळाल्या. पण थोडस एक असा ऍटिट्यूड होता माझा, अजूनही आहे, की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मला जे हवंय माझ्या स्टाईलनी मला करायला हवंय. आणि वाजवी अपेक्षा आहे की जी जर का मला गोष्ट सांगायची तर ती माझीच गोष्ट असली पाहिजे, जी मला आवडेल, जी मला पटेल तीच मी सांगणार, नाही तर नाही सांगणार. मी घरी बसेन, काही प्रॉब्लेम नाही. सो हे असल्यामुळे मी ज्या ऑफर्स किंवा ऑपॉर्च्युनिटीज आल्या ज्या दुसऱ्यांसाठी जास्त फायद्याच्या होत्या आणि मला माझ्या थॉट प्रोसेसशी त्या अलाइन नव्हत्या, त्या मी नाही घेतल्या. मला काही लोकांनी सांगितलं तू नोकरी कर, कुठे असिस्टंट म्हणून काम कर, तर मी ते नाही केलं. मी स्वतःच्या फिल्म्स बनवत राहिलो, शॉर्ट फिल्म्स बनवत राहिलो. मी टोटल आतापर्यंत 9 फिल्म्स बनवल्या, शॉर्ट फिल्म्स. तर त्या शॉर्ट फिल्म्स मी ह्या 4-5 वर्षात बनवल्या. आणि त्याच्या एक गोष्ट जी रिलेंटलेसली चालू ठेवली ती म्हणजे या 5-6 वर्षामध्ये अजिंक्यच्या आधी मी फिल्म्स लिहत होतो, सब्जेक्ट शोधत होतो आणि त्याच्यावरती स्क्रिप्ट लिहत होतो. आता स्क्रिप्ट्सचं फिल्म्स बनत नव्हत्या पण स्क्रिप्ट तर बनत होत्या. तर ते मला माझं एक शिकायला मिळालं तिथे भरपूर. आणि आता त्या सब्जेक्टचा मला उपयोग होतोय बिकॉज आता जेव्हा मला अपॉर्च्युनिटी माझ्यासमोर आहे आणि मी क्रिएट करू शकतो अपॉर्च्युनिटी तेव्हा मला त्या स्क्रिप्ट वापरायला मिळत आहेत. सो हा त्याच्यातला एक डिफरन्स आहे.
ओके तेजस, तुझ्या पुढच्या प्रवासाकडे येण्याच्या आधी मला फिल्म मेकिंग या प्रोसेस बद्दल तुझ्याकडनं काहीतरी म्हणजे तुझ्याशी काही बोलायचं आहे. कारण तू आता जसं हे सगळं म्हटलंस की 2007 ते 2013 हा 5 वर्ष तुला लागले किंवा त्याच्या आधी पण अनेक दिवस तू काम करत होता त्याच्यावरती, ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे आम्ही 2 तासाचा पिक्चर 2.5 तासाचा पिक्चर टीव्हीवर बघतो किंवा स्क्रीनवर बघतो तर आम्हाला ते तेवढंच दिसतं, बट त्याच्या मागे जो लागलेला वेळ आहे त्यात अनेक प्रोसेसेस आहेत. जसं आयडिया सुरुवातीला येते, आयडिया येणं की किती आयडिया आल्या की एक पिक्चर बनू शकतो असा काही रेशिओ असतो का, किंवा तुझा काय अनुभव आहे की किती तुझा आयडिया आले आणि त्याच्यापैकी किती पिक्चर बनले त्याचे? दुसरं त्यानंतर त्याची स्क्रिप्ट लिहिणं असेल, स्क्रिप्ट मध्ये पण खूपदा त्याच्यात करेक्शन असतील, अनेक ड्राफ्ट बनत असतील. ते 2.5 तासाची पिक्चर बनवण्यासाठी ती स्क्रिप्ट लिहायला किती वेळ लागतो?
हे बघ, पहिल्या गोष्टीचं तर असं उत्तर आहे की आयडिया म्हणजे काय, की मला असं पर्सनली वाटतं की कुठल्याही गोष्टीवरती सिनेमा बनवू शकतो. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा आपलं आता आपलं केस घे, आपण मला असं वाटतं आपण 5वी मध्ये क्लासमेट होतो, आय थिंक 5th स्टँडर्ड क्लासमेट, त्याच्यानंतर आपण एकत्र कधीही शिकलो नाही आज एवढ्या वर्षानंतर. आणि मध्ये पण आपला कॉन्टॅक्ट होता पण असा काही खूप रेग्युलर कॉन्टॅक्ट नव्हता. आज आपण परत सोशल मीडियावर थोडा बहुत कॉन्टॅक्ट होता, इतक्या वर्षाने आपण आज भेटलो. खरं तर ही माझ्यासाठी एक सिच्युएशन आहे. ठीक आहे, आता आयडिया कशी सुचते किंवा आयडिया आहे ही कशी आपण ओळखायची, ह्याचे काही पॅरामीटर्स असतात जे प्रत्येक स्टोरी टेलरचे स्वतःचे पॅरामीटर्स असतात. बट त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये ना एक कॉमन गोष्ट असते की मला आयडिया आवडली ठीक आहे, पण मी ती 1 लाख लोकांना किंवा 1 करोड लोकांना ती आयडिया सांगणार आहे, त्यांना पण ती आवडली पाहिजे. म्हणजे हा जर का मी पॅरामीटर हे समजा मी मिस केलं तर मी किती चांगली आयडिया सांगेन असं मला वाटतंय, पण समोरच्याला समजा आवडलीच नाही तर त्याचा उपयोग काय? तर एक स्कूल ऑफ थॉट असा आहे की नाही नाही मला जी आयडिया आवडेल त्याच्यावर मी फिल्म बनवीन, ज्याला बघायचे त्यांनी बघा, नसेल बघायचे नका बघू. पण हे कीर्तन नाहीये किंवा हे घरी बसून बैठकीतलं मैफिल नाहीये की जी समोर एक माणूस असेल तरी मी गाईन आणि तो समोरचा ऐकेल आणि तो वा वा म्हणेल आणि मला आवडेल. एक फिल्म बनवायला काहीशे लोक त्याच्यामध्ये लागतात आणि काही करोड रुपये लागतात. तर हे गणित जे आहे ना, हे गणित बसलं नाही तर तुम्ही सिनेमा बनवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागतं की तुम्ही जर बनवत असाल तर तुमची आयडिया अशी असली पाहिजे की तुमच्याबरोबर ती इतरांना पण आवडली पाहिजे. सो हा पहिला पॅरामीटर आहे त्यातलं, पहिला त्याचा बेंचमार्क आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आयडियाज येणं हे कुठूनही आयडिया येऊ शकते. म्हणजे आता मी बकेट लिस्टची आयडिया कशी आली तर ते इंटरनेटवर जनरल मी सर्च करत होतो आणि कुठल्या तरी एका न्यूजच्या वेबसाईटवर एक छोटीशी न्यूज होती 3 लाईनींची की ऑस्ट्रेलियामध्ये कोणती 65 वर्षाची बाई होती, तिला तिचा हार्टचा तिचा प्रॉब्लेम होता, तिला एका 21 वर्षाच्या मुलीचं हार्ट मिळालं कारण ती 21 वर्षाची मुलगी कार ऍक्सिडेंट मध्ये मेली. सो हिला हार्ट मिळालं, नंतर ती तिच्या आई वडिलांना भेटली तेव्हा तिला कळलं की त्या 21 वर्षाच्या मुलीची एक बकेट लिस्ट होती. आणि त्या म्हाताऱ्या बाईला वाटलं की मला जमलं तर मी ही बकेट लिस्ट तिची पूर्ण, एवढीच न्यूज होती. त्या न्यूज वरनं मला असं वाटलं की अरे ही गोष्ट आहे ही ज्याला आपण फुलवू शकतो, रंगवू शकतो आणि त्याच्यातनं काहीतरी एक कन्क्लुजन निघू शकतो. तर एक जी म्हणजे एक युनिव्हर्सल फॅक्ट किंवा ट्रूथ जे आहे स्टोरी टेलिंग मध्ये की त्याचा एंड आहे ना तो तुम्हाला पहिल्याच झटक्यात आला पाहिजे.
ओके,
म्हणजे तुला असं आहे की एंड आला आणि आधीचं नाही समजलं किंवा नाही लक्षात आलं तरी चालतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे आतापर्यंत की एखादी गोष्ट सांगतोय मला एंड आवडला त्याचा तर मला असं वाटतं की मी त्याच्या आजूबाजूचा पूर्ण रंगवू शकतो जसं हवं तसं. आता काय की लव्ह स्टोरी म्हणशील तर लव्ह स्टोरी मध्ये हिरो हिरोईन भेटले आणि त्यांचं लग्न झालं, हा एंड, याला एंड नाही म्हणत. एंड मी हा म्हणतोय की ते कसे भेटले याबद्दलचा जो एंड आहे की ह्यानी सॅक्रिफाईस केलं, तिने सॅक्रिफाईस केलं किंवा ह्यानी मारामारी केली, तिने काहीतरी करे एनकरेजमेंट दाखवली त्याला वगैरे वगैरे. हे जी सिच्युएशन आहे ना, ही सिच्युएशन जर मला इंटरेस्टिंग वाटली कल्मिनेशनची, तर मला असं वाटतं की ही स्टोरी फिल्मसाठी वर्क होऊ शकते. तर नेहमी ते मी प्रयत्न करतो की अच्छा मला आज ही आयडिया सुचली आहे पण याचा एंड काय होणार आहे, कारण आयडिया ही परत आयडियाच असते, ती स्टोरी नसते, ती स्टोरी बनवावी लागते, है ना. तर त्यामुळे ती स्टोरी जर का बनवायची असेल तर त्याला एंड लागतो, कारण ती फिल्मची स्टोरी आहे. लाईफची स्टोरी असेल तर त्याला काय एंड नाही लागत. तर हा जो आहे तो पॅरामीटर लावतो मी की एखादी आयडिया येणं, आणि म्हणून मला असं वाटतं कुठल्याही इव्हेंटवर कुठल्याही आयडियावर फिल्म बनू शकते, प्रोव्हाइडेड तुझ्याजवळ तो एंड जो आहे तो सॅटिस्फाईंग एंड आहे.
सो ही आयडिया येऊन त्याचं एक्झिक्युशन होऊन फिल्म बनून ती रिलीज होईपर्यंत हा किती कालावधी जातो?
सी आता ह्याच्यामध्ये एक थंब रूल म्हणायचं तर साधारणतः 10 महिने लागतात, पण हे काही खरं नाही, कारण शेवटी स्क्रिप्ट लिहायला किती वेळ लागतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आता आम्ही एका स्क्रिप्टवर आता काम करतोय, तर आम्ही गेले 2.5 वर्ष त्या स्क्रिप्टवर काम करतोय, अजून आम्हाला हवा तसा ड्राफ्ट झालाच नाही. 14 ड्राफ्ट त्याचे झाले, पण आम्हाला वाटतं की नाही अजून आपण थोडं चेंज करायला पाहिजे, अजून काहीतरी चांगलं करायला पाहिजे. त्या स्क्रिप्टचे किंवा त्या सब्जेक्टची तशी डिमांड पण आहे की आम्हाला काही गोष्टी माहितीच नाही आहेत, त्या आम्हाला शोधाव्या लागतात, रिसर्च करावा लागतो वगैरे वगैरे. आणि दुसरी एक प्रोसेस असते की टार्गेट ऑडियन्स म्हणतात त्याला, त्या टार्गेट ऑडियन्स समोर आम्ही स्क्रिप्ट रीड करतो, आणि मग त्यांचं, आणि हे रॅन्डम लोक असतात, फिल्मशी रिलेटेड नसतात, कोणी कधी कॉलेज गोईंग असतं, कधी कोणी हाऊस वाईफ असतात, असं टार्गेट ग्रुप्स असतात. सो मग ते करून आम्ही फाइंड आउट करतो की जे सब्जेक्ट आपण निवडलाय तो त्यांना हिट होतोय का व्यवस्थित, काय वाटतंय त्यांना. असं ही जी प्रोसेस आहे ना, याला तुम्ही असं ठरवून नाही करू शकत. म्हणजे 4 महिने ते 6 महिन्याच्या मध्ये किती वेळ तुम्हाला स्क्रिप्ट बनवायला लागू शकतो एक जनरल, पण जर तुमची स्क्रिप्ट डिमांडिंग असेल तर तो जास्ती वेळ लागतो. तर हे त्याच्यामध्ये आहे. आता त्याच्या पुढे प्रोडक्शनची प्रोसेस, तर साधारणतः 3 महिन्याचं प्री प्रोडक्शन असतं एक जनरल. म्हणजे 3 महिने तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, स्क्रिप्ट आणि ऍक्टर्स लॉक झाल्यानंतर, मग त्याच्यानंतर तुमचं शूट जे असतं, समजा एक बेसिक मराठी फिल्म म्हटली तुम्ही तर 30 ते 35 दिवसाचं शूट असतं मॅक्सिमम. आता तुम्ही अजून काही मॅग्नम ओपस करत असाल तर ते शूट वाढतं, पण थंब रूल वाईज एक 30 दिवसांचं कम्फर्टेबली तुम्ही एक मराठी फिल्म शूट करू शकता. ऑन रेकॉर्ड बकेट लिस्ट आम्ही 29 दिवसात संपवली, विथ 2 गाणी, विथ सगळं जे काय त्याच्यामध्ये आहे ते सगळं, ते सगळं मिळून 29 दिवसात संपवलं. तर असं एक साधारणतः 30 ते 35 दिवस हा टाइम पिरियड असतो. त्याचा दुसरा भाग असा की त्याच्यापेक्षा जास्त मराठीला परवडत नाही. हिंदीला जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा तुम्ही 40 दिवस मिनिमम धरता, 40 ते 45 मध्ये तुमचं बेसिक फिल्म असते. म्हणजे एक मिड साईज फिल्म जर का असेल तर ती 45 दिवसाच्या आसपास शूट होते. जर तुमची थोडी बरी फिल्म असेल तर 55-60 दिवस होतात. जर तुमची ए क्लास फिल्म असेल तर 70-90-100 ते काय वाटेल ते होऊ शकतं. आता भन्सालींनी फिल्म शूट केल्या तर त्यांनी 250 दिवसांचं हे घेऊन ठेवलं होतं, ब्लॉक डेट्स 250 दिवस. त्याला काय म्हणजे आता ते त्यांच्या हातात होतं, पॉसिबल होतं, म्हणून त्यांनी केलं. एक वर्षच तुम्हाला त्यांना द्यायचं असतं. तर अशी सगळी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर जी एडिटिंगची प्रोसेस आहे त्याला साधारणतः 1 ते 1.5 महिना लागतो. या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही एडिट करता, कलर करेक्शन करता, सायमल्टेनियसली म्युझिकचं काम चालू असतं. म्युझिक आणि एडिटिंग तुम्ही पोस्ट प्रोडक्शनला साधारणतः 2 महिने पकडा, असं ते 2 महिने लागतात. सो ते असं सगळं मिळून तुम्ही एक ओव्हरऑल हे केलं, आणि मग नंतर 1.5 महिन्याची तुम्ही पब्लिसिटी करता. सो हे सगळं समजा धरलं तर 10 महिन्यात 11 महिन्यात ही फिल्म लोकांपर्यंत जायला हरकत नसते इन आयडियल सिच्युएशन.
बरोबर.
म्हणजे 1 वर्ष
2 तासाची जो पिक्चर बघतो त्यासाठी 1 वर्षाची अनेक लोकांची मेहनत झालेली असते.
अनेक लोकांची मेहनत, त्यांचे इगोज, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे त्रास, डोकेदुखी सगळं झालं असतं
त्याच्यामध्ये. त्याच्या त्यानंतर अजिंक्य जेव्हा झाला, तू पहिला पिक्चर संदीप कुलकर्णी बरोबर सुरू केला होतास पण तो संपू नाही शकला, पण मग अजिंक्य जेव्हा सुरू झाला किंवा तो पूर्ण झाला तेव्हा काय फिलिंग होतं, आणि म्हणजे त्याच्यात काय अडचणी आल्या त्या सगळ्या शूटिंगमध्ये? म्हणजे तुझा पहिला पिक्चर होता म्हणून विचारतोय.
ऍक्च्युली शूटिंगमध्ये तशी फारशी अडचण नाही आली काही, एक थोडीशी अडचण सगळ्या, हा पण ओव्हरऑल मला काय झालं, कारण पहिला पिक्चर आहे तुम्हाला थिअरॉटिकली बऱ्याच गोष्टी माहिती असतात किंवा तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास केला असतो, पण जेव्हा ऑन लोकेशन एक्झिक्युशनची वेळ येते, प्लस तुमच्या बरोबर मोठे ऍक्टर्स असतात, म्हणजे संदीप कुलकर्णी जसा होता तसा इतर पण त्याच्यामध्ये ऍक्टर्स होते. सारिका नवाथे म्हणून आहे, ती आपल्या नागपूरचीच आहे, तर ती खूप चांगली मोठी ऍक्टर आहे, ती होती. कादंबरी कदम त्याच्यात होती. नंतर प्रवीण तरडे होता त्याच्यामध्ये. असे सगळे लोक असताना ह्या लोकांचा अनुभव असतो, यांनी अनेक वर्ष काम केलं असतं, तर ह्यांच्या बरोबर तुम्हाला डील करायला तुमचा एक टेम्परामेंट लागतं. प्लस नुसतं ऍक्टर्स नाही आहे, तर छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे मी तुला सांगतो की शूट कशाने लांबू शकतो, ह्याची एक मला उदाहरण त्याच्यात सापडलं आणि ते मला खूप डोक्यात पक्क बसलं की एक दिवशी आमचा एक स्पॉट बॉय आला नव्हता. तो स्पॉट बॉय आला नाही म्हणजे त्याला काहीतरी आजारी पडला तो, आणि त्याला डबा आणायला सांगितला होता आर्टिस्टच्या जेवणाचा, आणि तो लास्ट मिनिट पर्यंत आलाच नाही. आम्हाला कळलंच नाही की तो येणार नाहीये, आणि आर्टिस्टचं जेवण ठराविक वेळेला आम्ही प्लॅन केलं होतं, कारण त्याच्या पुढे आम्हाला दुसऱ्या सीनचं तयारी वगैरे करायची होती. तो न आल्यामुळे तो सीन आम्हाला त्यावेळेला करताच आला नाही, आणि त्या दिवशीच्या शूटिंग मध्ये आम्ही जवळजवळ एक सीन म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटं मागे गेलो शूटिंग मध्ये ठरवलेल्या. आता हा किती छोटा प्रॉब्लेम आहे, पण त्यांनी खूप मोठा फरक शूटिंग मध्ये पडू शकतो. अशा तर अडचणी येतात, मग ह्या फोर्सही कराव्या लागतात ज्या तुम्हाला अनुभवानेच येऊ शकतात. दुसरं मला जे लक्षात आलं की जी मंडळी तुमच्या बरोबर असतात, जी फिल्म मध्ये डिरेक्टली इनडिरेक्टली तुमच्या बरोबर काम करतात किंवा तुमच्यावर त्यांचा पगडा असतो, परिणाम होत असतो, ही मंडळी कधी कधी त्यांचं प्लॅनिंग करतात ते. आणि काय होतं मग ते कसं होतं की दोघा जणांनी प्लॅनिंग केलं, दोन ड्रायव्हर्स एक बस नाही चालवू शकत. एकाला स्टेअरिंग मिळतं, दुसरा जण त्याला सांगू शकतो, पण स्टेअरिंग त्याच्याच हातात असलं पाहिजे. सतत तुम्ही स्टेअरिंग पास ऑन करत राहिले इकडे तिकडे, तर मग ते गडबड होते. तर सांगण्याचा मुद्दा तुला कळला असेलच की टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. तर त्याच्यामध्ये असं होतं की मला हे कळायला थोडा वेळ लागला की चूक जर होणार असेल तर ती जबाबदारी माझी असते, म्हणून ते डिसिजनही माझंच असायला पाहिजे. मी सल्ला जरूर घ्यायला पाहिजे, कारण अनुभवी लोक आहेत तर त्यांचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे, पण गट फिलिंग हे खूप महत्वाचं असतं फिल्म्स मध्ये तरी, कारण त्याला एक कन्व्हिक्शन नावाचा शब्द आहे. ठीक आहे, तर कन्व्हिक्शन जोपर्यंत नसेल ना, मेकरचं कन्व्हिक्शन पाहिजे की मला हे असं करायचंय, कारण मला हे पूर्ण फिल्म त्याच्या डोळ्यासमोर असते ना. डिरेक्टरला सगळी फिल्म माहिती असते आतून बाहेरून, फक्त स्टोरी नाही, मग त्याच्यात म्युझिक काय येणार आहे, एडिटिंग कसं होणार आहे, सगळं माहिती असतं. एक ऍक्टर येतो तो त्याचं काम करून जातो, एक कॅमेरामन येतो तो त्याचं काम करून जातो, त्याला बाकीचे ऍस्पेक्ट माहिती नसतात किंवा तो कदाचित कन्सिडर करत नाही, कारण त्याला गरज नसते कन्सिडर करायची. पण डिरेक्टरला तसं नसतं, त्यामुळे त्याला स्वतःच गट फिलिंग जपायला पाहिजे. आणि ते फर्स्ट फिल्म मध्ये मला कळलं की मला कन्व्हिक्शनवरच काम करायला पाहिजे. आणि हे आपण खूप भाबडे असतो एका अर्थाने, खूप नाईव्ह असतो आपण. स्मॉल टाउन मधून येतो, आपल्याला कळत नाही की कमर्शियल जगामध्ये लोक कसे वागतात, तुमच्याशी काय करू शकतात. तर सॅबोटॅजिंग हे खूप नॉर्मल आहे, म्हणजे एकदम रेग्युलर गोष्ट आहे. कारण हे कसं आहे माहितीये, एका अर्थाने हा जंगल लॉ आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे तो ते रूल करतो. आणि हा मला म्हणजे मला याच्याबद्दल काही हे आक्षेप नाहीये, कारण कोणीही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जातो तर त्याला ही कॉम्पिटिशन ही जी असते ती इन्सिक्युरिटी असते जास्त. कॉम्पिटिशन म्हणजे काय, अल्टिमेटली माझा नंबर तू घेऊ नकोस, ही मला इन्सिक्युरिटी आहे. तर त्या इन्सिक्युरिटी पायी बरेच लोक बऱ्याच गोष्टी करतात. हे सगळं मला पहिल्या फिल्ममध्ये अनुभवायला मिळालं.
ओके,
आणि तरीही मी लकी समजेन की माझी फिल्म रिलीज झाली, दुसरी फिल्म मला करता आली, तिसरी करता आली, चौथी करता आली. तर हे नाही मिळत लोकांना करायला.
बरोबर, पण तेजस अजिंक्य झाला, त्याच्यानंतर अजून एक प्रेमसूत्र असं वाटतं, त्याच्यानंतर बकेट लिस्ट पर्यंत तुझे 7 प्रोजेक्ट सुरू झाले, पण ते पूर्ण नाही होऊ शकले.
पूर्ण नाही म्हणजे काही लॉन्च पण नाही झाले आणि हे पण नाही. तो पिरियड टफ आहे, म्हणजे तो खूपच टफ होता. आणि त्याच्यात काय झालं माहितीये, महत्वाचं 2-3 गोष्टी त्यात मला पर्सनली मला असं वाटतं की त्या मला अफेक्ट झाल्या किंवा त्याचा परिणाम झाला, की अपॉर्च्युनिटीज येऊन त्या नाकारणं हे खूप कठीण असतं. कारण तुम्हाला ऍट टाइम्स बऱ्याच गोष्टींची गरज असते, तुम्हाला पैशांची गरज असते, हा तर बेसिक गोष्ट झाला, पण ह्याबरोबर तुम्हाला अप्रिसिएशनची गरज असते, तुम्हाला रेकग्निशनची गरज असते, तुम्हाला ऍक्सेप्टन्सची गरज असते. आणि जर तुम्ही ते या गोष्टी तुम्हाला मिळत नसतील तर मग तुम्ही डिस्ट्रेसमध्ये काहीतरी डिसिजन घेता. म्हणजे उदाहरणार्थ समजा पहिल्या दोन फिल्म्स, पहिल्या दोन वर्ष मला प्रोजेक्ट माझे सुरू झाले पण पुढे नाही गेले, मग असं होतं की अरे यार दोन वर्षानंतर आता पुन्हा काय करू, पुन्हा मला ती प्रोसेस करा, पुन्हा त्या लोकांना भेटा, नवीन पिच करा वगैरे वगैरे. त्यापेक्षा जाऊ देणं, एक फिल्म होते आहे तिथे मला असोसिएट डिरेक्टरचं हे मिळत आहे, अपॉर्च्युनिटी मिळते, एक मोठा डिरेक्टर आहे त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळते, आपण घेऊन टाकूया ती संधी. म्हणजे आपल्याला प्रोजेक्ट पण मिळेल, पैसाही मिळेल, सगळंच मिळेल. पण याच्या फ्लिप साईडमध्ये, म्हणजे जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतो की जर मी दोन फिल्म्स ऑलरेडी ॲज अ डिरेक्टर काम केलं आहे आणि त्यानंतर मी कोणाला असिस्टंट किंवा असोसिएट म्हणून जॉईन होतो, तर मी एक स्टेप खाली उतरतोय माझ्या करिअरमध्ये. तर हा काही याच्यामध्ये स्टेटस मेंटेन करण्याचा भाग नाहीये, पण ह्याच्यामध्ये असा आहे की एक मेसेज जो आहे तो मी चुकीचा लोकांना पाठवतो की नेक्स्ट टाइम जेव्हा मी फिल्म बनवायला जाईन तेव्हा मला ते डिरेक्टर नाही कन्सिडर करणार, ते मला असोसिएट डिरेक्टरच कन्सिडर करतील, कारण माझी लास्ट फिल्म जी आहे ना तेच ते लोक कन्सिडर करतात कोणी पण. तर समोरचा प्रोड्युसर मला हेच म्हणेल, अरे बाबा तू स्वतः डिरेक्टर होता, मग आता तू असिस्टंट डिरेक्टर का झाला परत. हा तुम्ही दोस्ती यारीमध्ये काम केलंय, कोणाला मदत केली आहे तो भाग वेगळा, ते आणि कळतं सुद्धा इंडस्ट्रीमध्ये, पण तुमची करिअरची स्टेप म्हणून तुम्ही ते करणं. सो अशा अनेक अपॉर्च्युनिटीज आल्या. बरं, काही अशाही फिल्म झाल्या की ज्या अगेन मला करायच्या नव्हत्या, काही मराठी प्रोड्युसर्स होते, काही एक दोन हिंदी फिल्म्स पण होत्या ज्या मी बी ग्रेड नाही म्हणणार पण बी लेवलच्या फिल्म्स होत्या, छोट्या फिल्म्स होत्या. छोट्या फिल्म म्हणजे नॉट बजेट वाईज, इव्हन थॉट वाईज किंवा रीच वाईज त्या छोट्याशा फिल्म्स होत्या. त्या करायची संधी आली, मे बी माझे डिसिजन चुकले पण असतील की मी त्या कदाचित ती संधी घ्यायला पाहिजे होती. ती संधी घेऊन काय झालं असतं की मला 6 महिन्याचे पैसे मिळून गेले असते, पण मी ती संधी नाही घेतली. अगेन मी माझ्या गट फिलिंगवर गेलो. आणि साईड बाय साईड कसं असतं की तुमचं करिअर चालू राहायला, तुमचं घर चालायला तुम्ही छोटे मोठे प्रोजेक्ट्स करत असतात, ते प्रोजेक्ट सांगण्याची गरज नसते. तुमचा अल्टिमेट गोल असतो फिल्म बनवायचा, तर तो काय होतोय, तो कुठपर्यंत पोहोचतोय हे तुम्ही विचार करता. पण अगेन ते जे 7 प्रोजेक्ट्स 8 प्रोजेक्ट्स जे माझे नाही झाले, त्या 8 प्रोजेक्ट्सपैकी 2-3 प्रोजेक्ट्स माझ्याजवळ अजूनही आहेत आणि ते होणार आहेत, आता लाईनअप मध्ये आहेत, ते त्यावेळेला नाही झाले.
बरं,
तर ठीक आहे, म्हणजे समय की बात आहे असं आपण म्हणतो, विच इज ओके.
पण ते मोटिवेशन ठेवण्यासाठी, म्हणजे तू जसं म्हटलंस की ते सगळं रिजेक्ट करायला, ऑपॉर्च्युनिटी आलेली रिजेक्ट करायला आणि काही काम, म्हणजे मोठं काम मिळत नाहीये, आणि त्या सगळ्या पिरियडमध्ये मोटिवेशन कसं ठेवलंस तू? काय सोर्स ऑफ मोटिवेशन काय होतं?
ऍक्च्युली सोर्स ऑफ मोटिवेशन वगैरे काही नाही, ते तुमचं इनबिल्ट तुमचं हे असतं, म्हणजे तुम्हाला कसं घडवलंय लहानपणापासून. आमच्या घरी हे वातावरण नेहमीच आहे की म्हणजे मी आजतागायत आयुष्यात कधीच डिप्रेस झालो नाहीये. मला असं कधीच वाटत नाही की अरे आता काहीच होत नाहीये, आता मी काय करू, आता हे मी बंदच करतो, मी आता काहीतरी वेगळंच करतो, मला असं कधीच वाटत नाही. आणि मला असं वाटतं की मला अपब्रिंगिंगमध्ये ह्याचा कम्प्लीट 100% त्यांना क्रेडिट द्यायचं आहे, आई वडिलांना, माझ्या आजी आजोबांना, की ज्यांनी हे मला शिकवलं लहानपणापासून की आपल्याला जर तुला एक ठरवलंय तू हे करायचंय तर इधर तू ते करतोस किंवा ते तू करायच्या प्रोसेसमध्ये असतो. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू त्या प्रोसेसमध्ये आहे, जोपर्यंत ते प्रोसेसमध्ये आहे तोपर्यंत ते होत नाही, म्हणजे झाल्याशिवाय तुला थांबायचंच नाहीये. तर मग मुद्दा कुठे येतो, चेंज करायचा मुद्दा कुठे येतो? तर मला डिमोटिवेशन वगैरे तर असं काही झालंच नाही. प्लस एक अजून मला असं वाटतं जो बेनिफिट माझ्या सारख्या किंवा एक या टाईपच्या लोकांना असतो जे स्वतः रायटिंग करतात, जे फक्त डिरेक्टर्स असतात ना, त्यांना हा प्रॉब्लेम येतो की अरे मेरे पास स्क्रिप्ट ही नाही आहे, मेरे पास कोई प्रोड्युसर ही नाही आहे. तर मी 2016 मी कंपनी फ्लोट केली, बकेटलिस्ट 2018 झाली आणि प्रेमसूत्र 2013 झाली. सो या 3 वर्षांमध्ये माझा जो अनुभव होता त्याच्यावरनं मला लक्षात आलं की यार मी दुसऱ्यांवरती डिपेंडंट नाही राहायला पाहिजे, मी स्वतःचीच कंपनी बनवून, मी माझ्याकडे इन्व्हेस्टर्स आणून मी माझी फिल्म करू शकतो, का नाही करू शकत. सो त्या प्रोसेसमध्ये त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचा रिसर्च अनालिसिस करून 3 वर्षानंतर मी 2016 कंपनी फॉर्म केली, जी ब्लू मस्टँग म्हणून कंपनी होती, ती कोणाबरोबर तरी मी फॉर्म केली. त्याच्याच अंडर बकेटलिस्ट झालेली आहे, त्याच्याच अंडर बाबा झालेली आहे. आणि बकेटलिस्टच्या अगोदर एक आणखीन फिल्म आम्ही सुरू केली होती, पण ती टेक्निकल रिझन्ससाठी आम्ही ती करू नाही शकलो किंवा केली नाही, म्हणजे त्याच्यात काही झाली नाही किंवा आमचं काहीतरी मिस झालं असं नाही आहे. काही सम देर आर सम टेक्निकल रिझन्स की ज्यासाठी आम्ही ती फिल्म बाजूला ठेवली आणि बकेट लिस्ट केली. सो आता म्हटलं तर तुम्ही आपण काय बघतो की हा लास्ट फिल्म 2013 आणि त्याच्यानंतर बकेट लिस्ट 2018, 5 वर्ष काहीच नाही केलं. पण असं नाही आहे, 5 वर्ष मी खूप गोष्टी केल्या. आज तिथे त्या 5 वर्षामध्ये डेव्हलप केलेल्या स्क्रिप्ट मला आता कामाला येत आहेत. सो आता मी त्या करीन. आणि प्लस ऑनेस्टली सांगू, जेव्हा 5 वर्ष किंवा रादर 3-3.5 वर्ष झाली होती, तेव्हा एक गोष्ट मी डेफिनेटली विचार केला होता की आता असं आहे की मला दॅट दिस इज गोइंग टू बी माय कम बॅक. ठीक आहे,
ओके.
ते कम बॅक म्हणजे मी आता सर्किटमध्ये नाही आहे, ऍक्टिव्ह सर्किटमध्ये मी नाही आहे, कमर्शियल फिल्म माझी गेल्या 3-3.5 वर्षात आली नाही आहे. आता मी आय कॅनॉट मेक येट अनदर मराठी फिल्म वन ऑफ द क्राऊड, आय कॅनॉट डू दॅट. मला अशी फिल्म करायची आहे की मला कॉम्पिटिशन मध्येच नाही राहायचं, मला त्या गेम मध्येच नाही राहायचं. आय वॉन्ट टू चेंज माय गेम, आय वॉन्ट टू क्रिएट माय ओन गेम. आणि थँक गॉड लकीली विथ बकेट लिस्ट मी ते करू शकलो की अल्टिमेटली माधुरी दीक्षित, बकेट लिस्ट, सुमित राघवन, म्हणजे माझ्या फिल्म मध्ये जी कास्टिंग होती ती प्रीमियम प्लस प्लस कास्टिंग आहे. रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, यू नेम इट, आय हॅव एव्हरीबडी, राईट. आणि फिल्म डीड एक्स्ट्रीमली वेल, मला आजही म्हणजे इट मेड माय लाईफ. ठीक आहे, तो आणि इट क्रिएटेड अ माइलस्टोन. माधुरी दीक्षित पहिल्यांदा मराठी फिल्म मध्ये 35 वर्षाचं करिअर वगैरे वगैरे जे काय असेल ते. सो मला जे अपेक्षित होतं ते मी केलं. सो मला नेहमी असं वाटतं की मे बी मी रेसमध्ये सॉर्ट ऑफ मागे असेन, बट अल्टिमेटली फिनिश लाईनवर माझी जर का जम्प सगळ्यांपेक्षा मोठी होणार असेल तर आय डोंट माइंड.
मी आता ते बकेट लिस्टकडे येणारच होतो. ती आयडिया तू सांगितलं कशी आलीस, एका न्यूज याच्यावर, न्यूज लाईनवरनं तू घेतलीस, त्याच्या स्टारकास्ट बद्दल तू बोललास, पण तो अनुभव कसा होता माधुरी दीक्षितला अप्रोच करणं, हा अनुभव कसा होता? दुसरी गोष्ट, त्यांनी एक्सेप्ट केल्यावरती तो कसं काय फिलिंग होत?
तर ऍक्च्युली बघशील ना तर तू जेव्हा, म्हणजे माझा हे अनुभव मला वाटतं पर्सनली की जेव्हा तुम्ही शुअर असता की मला हे करायचं आहे आणि मी कन्व्हिक्शननी करतो, सिन्सिअरली करतो, तर त्या सगळ्या गोष्टी आपोआप त्या जुळून येतात. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार की आमच्याकडे ऍक्च्युली फक्त 3 पानांची गोष्ट होती. आणि 3 पानांची स्क्रिप्ट वगैरे तर दूरची गोष्ट, 10 पानांची गोष्ट पण नव्हती, 3 पानाची गोष्ट होती. आणि ती आम्ही, माझ्या डोक्यात डे वन होतं की ही आपण जेव्हा किंवा शक्य होईल आपण माधुरी दीक्षितला विचारायला पाहिजे, बिकॉज त्या याच्यात फिट बसतात. सो ही जेव्हा गोष्ट आली त्याच्या जस्ट आधी आम्ही ती कंपनी सुरू केली होती. आणि आधी जे पहिलं प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केलं होतं ते 8-9 महिन्याच्या प्रिपरेशन नंतर आम्ही डिसिजन घेतला होता की हे प्रोजेक्ट बाजूला ठेवूया. सो ऑलरेडी मी फ्रस्ट्रेटेड होतो की अरे माझं, मी 8 महिने घालवले आहे त्याच्यावर, एवढी मेहनत केलेली आहे आणि ते प्रोजेक्ट आता होत नाही तर काय करायचं. आणि माझं असं झालं की यार मग आता तुम्ही असं करा की त्याच्यात जे जे, म्हणजे मागच्या अनुभवावरनं मी प्रत्येक प्रोजेक्ट जेव्हा होत नव्हतं तेव्हा एक एक गोष्ट त्यातली जी प्रॉब्लेमॅटिक होती ती मी नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये एलिमिनेट करत गेलो. पण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रॉब्लेम यायला लागले. मी म्हटलं चायला आता असं प्रोजेक्ट करूया की ज्याच्यात काय कोणी अडवलंच नाही पाहिजे, म्हणजे माझ्यासाठी काहीच अडचण आली नाही पाहिजे, आली तरी मला ती अडचण क्रॉस करता आली पाहिजे. सो मी रिअलाइज केलं की मला एक सोपी मासी, ऍट द सेम टाइम मला स्वतःच स्टँडर्ड ठेवून करता येऊ शकणारी फिल्म बनवायची. माझ्यासमोर बकेट लिस्टचा विषय आला, म्हणजे होताच तो डोक्यात, पण माझ्याकडे स्क्रिप्ट वगैरे काही नव्हती. मग मी विचार केला की बघू आपण स्क्रिप्ट लिहूया, पण त्याला परत 1-1.5 महिना जाणार आहे. मीनवाईल कुठलाही ऍक्टर, ते पण एवढा एवढी मोठी ऍक्टर, कोण मला 1 दिवसामध्ये ओके म्हणणार आहे, किंवा रादर कोण ते वाचणार आहे? ऍक्च्युली स्क्रिप्टला, म्हणजे गोष्ट पाठवली की समोरनं रिप्लाय यायला माझा अनुभव आहे की कमीत कमी 7-8 दिवस लागतात, जर तुमचं थोडंसं तरी कॉन्टॅक्ट असेल तर. जर तुम्ही टोटल नवीन असाल तर कधी कधी तो उत्तर येतच नाही कधी, किंवा आलं तर 15-20 दिवसांनी, 1 महिन्याने येतं. म्हटलं आहे आपल्याजवळ वेळ, म्हणून एक कनेक्शन आमचं तयार झालं होतं. त्याच्या थ्रू मी माधुरी दीक्षितची जी ऍड, म्हणजे त्यांची जी एजन्सी आहे जी त्यांची सगळे काम मॅनेज करते, त्या एजन्सीकडे ते पाठवलं, एजन्सीकडे, म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडे पण नाही. आणि खूप मोठी एजन्सी आहे ती, रेश्मा शेट्टी, तू कदाचित नाव पण ऐकलं असेल, सलमान खानची मॅनेजर होती, आता त्यांची स्वतःची एजन्सी. आणि सगळे म्हणजे हूज हू ऑफ द इंडस्ट्री त्यांच्याकडे आहेत, रोहित शेट्टी, अक्षय कुमार, प्रियंका वगैरे सगळे. सो आणि म्हणजे लास्ट ऑफ हे होता आमचा, काय म्हणतात त्याला, लास्ट होप्स होते की लवकर येईल. आम्हाला वाटलं ठीक आहे येईल, पण नक्कीच 8-15 दिवस तर जातीलच. तर आज पाठवल्यानंतर उद्या आम्हाला त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला की अरे हे इंटरेस्टिंग आहे आणि आम्ही त्याच्यात रायडर पाठवलं होतं की हे आम्हाला मराठी करायचंय, हे हिंदी नाही करायचंय, मराठी करायचंय, हे तुम्ही लक्षात घ्या आणि माधुरी दीक्षित मराठी करू इच्छिते का, तरच तुम्ही हे पुढे सरकवा. तर दुसऱ्याच दिवशी रिस्पॉन्स आला की हे इंटरेस्टिंग आहे आणि मराठी करायला काही हरकत नाही आहे, ते तर आम्ही कंटेंट चांगला असेल तर आम्ही करू, पण हे स्टोरी इंटरेस्टिंग आहे, तुमची स्टोरी कितपत तयार आहे. तर मला फोन आला, मी म्हटलं की नाही स्टोरी म्हणजे आहे म्हटलं माझ्याकडे, 40 मिनिटाचं नरेशन देऊ शकतो मी, नव्हती स्टोरी काही, पण कारण की तुमच्या डोक्यात ती प्रोसेस चालू असते तुम्हाला एक अंदाजा असतो. तर ठीक आहे म्हणे, त्याच्यानंतरही माझं असं झालं की आता ठीक आहे चला 2-4 दिवस 1 आठवडा मिळेल आपण करूया. परत फोन आला की तिसऱ्याच दिवशी आम्हाला त्यांनी घरी बोलवलं नरेशनसाठी आणि मग मला पहिल्यांदा म्हणजे ते रिअलाइजच झालं नाही मला की असं काही होऊ शकतं, त्यामुळे मला कुठलंच प्रेशर आलं नाही पहिली गोष्ट. आणि एक दुसरा मला फायदा मला असं वाटतो की मी स्टार स्ट्रक नाहीये, म्हणजे कुठलाही ऍक्टर समोर आला तर माझं आता ऍक्टर आला असं होतच नाही, म्हणजे हा माझा प्रॉब्लेम पण आहे कारण मी एक्साइटेडच दिसत नाही, ते ऍक्टरला वाटतं मी एक्साइटमेंटच नाही माझ्यामध्ये त्याला बघून, पण नाही आहे आता. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया आपण. तर मग आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक जी नॅक माझ्याकडे आहे ज्याच्यावर मला भरोसा आहे स्वतःवर की मला गोष्ट फुलवून सांगता येते, आणि हे याचं क्रेडिट मी संदीप कुलकर्णीला देईन कारण संदीप कुलकर्णी मला हे शिकवलं एका अर्थाने की अरे नुसती गोष्ट मनात येऊन उपयोग नाही, तुम्हाला ती नरेट पण करता आली पाहिजे आणि समोरच्याला ती इंटरेस्टिंग वाटली पाहिजे अशी नरेट करता आली पाहिजे, कारण अल्टिमेटली मला फिल्म बनवायची म्हणजे ती नरेटच करायची गोष्ट वेगळ्या फॉर्म मध्ये. तर मला त्याच्यावर एक भरोसा होता की मी ते करू शकतो. मग आम्ही गेलो त्यांच्याकडे आणि त्यांना नरेट केली गोष्ट. तर 41 मिनिटं मी नरेट केली गोष्ट आणि ती गोष्ट ऍक्च्युली नरेट करता करता ती म्हणजे एकत्र येत गेली, ती तयार होत गेली गोष्ट. पॉइंट्स होते डोक्यामध्ये पण असे लिहिलेले नव्हते आणि त्याच्यावर रिॲक्शन त्यांची काहीच नव्हती, झिरो म्हणजे ब्लँक. तर हो नाही 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 चांगलं वाईट काहीच नाही आणि नसतेच कधी कुठलाही ऍक्टर एकदम रिॲक्ट करत नाही, म्हणजे ती त्यांची एक प्रोफेशनल पद्धत आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे, ते म्हणे हा ठीक आहे लेट मी स्लीप ओव्हर इट विल गेट बॅक टू यू. म्हटलं ठीक आहे ओके. आम्ही खाली उतरलो, आम्ही 3-4 लोक होतो, आम्ही खाली उतरलो. खाली आम्ही बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये उभोच होतो आमच्या गाड्यांच्या जवळ की आता 2 मिनिटं बोलू. आणि तर माझ्याबरोबर जे लोक होते ते मला म्हणाले की यार मला वाटत नाही काय होईल कारण की काही रिॲक्शनच नाही आहे आणि काहीच म्हणजे काही हेच नाही आलं, एकही प्रश्न नाही की हे कसं ते कसं हे असं का झालं काहीच नो प्रश्न. तर मी म्हंटल की ऑन द कॉन्ट्ररी मला वाटतंय की ज्या अर्थी प्रश्न नाही आहे त्या अर्थी ते विचार करतायत, म्हणजे त्यांना गोष्टी रिजेक्ट नाही झाल्यात पण आवडले नाही माहित मला पण रिजेक्ट नाही झाले. कारण पुष्कळदा कसं असतं आपण एखादी गोष्ट अरे काय काही सांगतो का असं थोडी होतं, असं कसं झालं हे सांग बरं मला, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या गोष्टीशी तुम्हाला ती पटत नाही किंवा रेलेव्हन्स नाही किंवा काहीतरी आहे, तुम्ही त्याच्याशी सहमत नाही आहे, तसं काही झालं नाही. तर मी आपलं होपफुल होतो की काहीतरी होईल आणि इन जनरल मी होपफुलच असतो कारण निगेटिव्ह राहून आपल्याच गोष्टीला काय निगेटिव्ह राहायचं, त्यामुळे आपण आपल्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे की हे होणार आहे. तर त्यांचा तिथेच फोन आला आम्हाला त्यांच्या मॅनेजरचा की ही गोष्ट तर इंटरेस्टिंग वाटली आहे पण एवढ्याशा भरोशावर आम्ही काही हो नाही सांगू शकत नाही, आम्हाला स्क्रिप्ट वाचायची आहे, तू स्क्रिप्ट कधी देणार. आता म्हणजे बोंब झाली कारण स्क्रिप्टच नव्हती. तर मी म्हटलं बघ 8 आठवडे म्हणजे 2 महिने तर मला कमीत कमी पाहिजे, तर मी स्क्रिप्ट दिली. तर ती म्हणाली की सी असं आहे की आम्ही आता दुसरे पण प्रोजेक्ट बघतो आहोत, म्हणजे आमचं चालू आहे बोलणं आणि स्क्रिप्ट आमच्याकडे आलेले आहेत, सो तुला मी 6 आठवडे देऊ शकते मॅक्सिमम. 6 आठवड्यात जर तू स्क्रिप्ट आणली आणि जर आम्हाला ती पटली तर आपण करू, नाहीतर मग नंतर बघूया. मग झालं, मग आम्हाला ते खूपच मोठं मोटिवेशन होतं. मग आम्ही लागलो कामाला, मग दिवस रात्र 24 तास आम्ही 6 आठवडे त्या स्क्रिप्टवर काम केलं आणि आम्ही 6वा ड्राफ्ट त्यांच्याकडे घेऊन गेलो. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये 6 ड्राफ्ट केले.
अच्छा.
मग रिडिंग्स केले आम्ही, मध्ये खूप सारे रिडिंग्स केले कारण जे लिहितोय ते लोकांना आवडतंय का वगैरे वगैरे. आणि एक्झॅक्टली 6 आठवडे संपायच्या 1 दिवस आधी आम्ही फोन केला की वी आर रेडी लेट मी नो. आणि तिसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा बोलवलं म्हणजे. आणि हा याच्यात एक काय झालं गंमत की जवळजवळ एक 20 दिवसांनी म्हणजे 6 आठवडे मागितल्यानंतर जवळजवळ 20 दिवसांनीच त्यांचा एकदा फोन आला विचारायला की कुठपर्यंत आली आहे. म्हणजे मे बी त्यांना इंटरेस्टिंग पण वाटत होतं, त्यांच्याकडे दुसरे पण प्रोजेक्ट होते, मग त्यांना ते बघायचं होतं की हे कुठे जात आहे वगैरे. तर मी आम्हाला ते अजून मोटिवेशन मिळालं की अरे वा त्यांना पण इंटरेस्ट आहे. दोनदा फोन आले दीड महिन्यामध्ये मग ते खूपच मोटिवेशन होतं. मग आम्ही गेलो आणि मग नरेट जेव्हा आम्ही केली तेव्हा त्यांचं हार्डली एका सीन बद्दल त्यांचं काहीतरी सजेशन होतं, ते पण नॉट इवन असं फोर्सफुल की हे बदल म्हणून, पण एक सजेशन होतं हलकं बोलून. आणि ते ऑब्व्हियसली असणारच कारण एवढा अनुभव असतो, त्यांनी एवढं काम केलंय तर ते पटकन लक्षात येतं की अरे नाही हे असं नाही असं पाहिजे. बट अदरवाइज ओव्हरऑल कम्प्लीट स्क्रिप्ट त्यांना आवडली होती. आणि तेव्हा मी रिअलाइज केलं की मनातून त्यांनी, अच्छा तेव्हाही त्यांनी हो काय म्हटलं नाही, त्यांनी फक्त म्हटलं की हा मला स्क्रिप्ट आवडली आहे मी विचार करते आणि सांगते. मग पुन्हा एक 8 दिवस झाले आणि मग ते हळूहळू हळूहळू ओपन अप आलं. मग परत त्यांनी रिडिंगला बोलवलं मला दुसऱ्यांदा 8 दिवसांनी की मला परत एकदा ऐकायची आहे. मग जेव्हा सेकंड टाइम आम्ही स्क्रिप्ट रिडिंग करायला गेलो ना तेव्हा त्या दिलखुलास त्याच्यावर रिॲक्ट केले. मग त्या हसल्या रडल्या इमोशनल याच्यामध्ये. सो असं सगळं मग ते ओपन अप झालं की मग लक्षात येतं की आर्टिस्ट इन्वॉल्व्ड आहे त्या स्क्रिप्टमध्ये.
ओके,
तर ही प्रोसेस तशी होती. आणि गंमत म्हणजे ऍज अ पर्सन त्या इतक्या इझी गोईंग आहेत. म्हणजे एक वारा असतो, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली काय झालं की आम्ही जेव्हा गेलो पहिल्यांदा तेव्हा 15 फुटापासून त्यांचा वारा सुरू झाला. म्हणजे माधुरीकडे आपण जातोय, माझ्या मी नंब होतो ऑनेस्टली, नॉट दॅट की मी स्टारस्ट्रक नव्हतो ठीक आहे, पण मी नंब पण होतो की मला कळत नव्हतं काय झालंय आणि मी त्याचा विचार पण नाही केला कारण त्याच्यात अडकलो तर मी नरेट कसा करू, कारण माझं काम आहे नरेट करणं. सो आणि मी ऍक्च्युली आमच्या सगळ्या लोकांना सांगून ठेवलं होतं की खबरदार जर तुम्ही सेल्फी घेतली तर, म्हणजे आपण फर्स्ट टाइम चाललोय आणि आपण त्यांच्याबरोबर काम करणार आहे, हे फॅन नाही आहे आपण की भेटायला चाललोय. सो सेल्फी बिल्फी घ्यायची नाही, जर आपण काम करू शकलो तर भरपूर फोटोज मिळणार आहेत, डोंट वरी अबाउट इट, पण सेल्फी बिल्फी घ्यायची नाही. तर एनिवे पण हे सगळं झाल्यामुळे काय झालं की त्या म्हणजे ऍज अ पर्सन त्या एवढ्या वॉर्म आहेत आणि एवढ्या म्हणजे अशा इझी गोईंग आहेत, तुम्हाला असं जाणवून देत नाही की खूप मोठा हे आहे जरी त्यांचा ऑरा असला तरी. सो त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इज आउट केल्या. आणि एकदा मग कसं आहे की आर्टिस्ट तुमच्या स्क्रिप्टमध्ये इन्वॉल्व्ह झाला ना की मग तो शेवटी एक माणूसच असतो रे, स्टारडम थोडस बाजूला राहतं. मग तुम्ही हार्ट टू हार्ट, प्रोफेशन प्रोफेशनल टू प्रोफेशनल असं बोलता तर ते मग माणसासारखा माणूस असतो.
आणि मग जेव्हा शूटिंग चालू झालं तर एवढा मोठा स्टारकास्ट, म्हणजे माधुरी दीक्षित होत्यास तू जसं म्हटलं तर रेणुका शहाणे, सुमित राघवन, दिलीप प्रभावळकर, म्हणजे जबरदस्त स्टारकास्ट होती. तर त्यांच्याबरोबर शूटिंग करायची काय मजा आली, कसे अनुभव होते, आणि त्याच्यानंतर धर्मा प्रोडक्शन कसं आलं?
अरे ती तर एक खूपच म्हणजे हे पूर्ण ड्रीम प्रोजेक्टच होता ऍक्च्युली धर्मा प्रोडक्शन. ऍक्च्युली ही गोष्ट तशी पब्लिसिटीच्या वेळेला भरपूर ठिकाणी बोललो आहे, पण परत सांगतो की जेव्हा फिल्म शूट होणार होती त्याच्या अगोदर रेश्मा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांच्याकडून आम्हाला एक असा थॉट आला की आपण ह्याला हिंदीचा विचार करूया सेम फिल्म.
बर.
आणि करण वगैरे हे त्यांचे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत आणि करणला पण रेश्मा शेट्टीच मॅनेज करते, तर तिने ती मीटिंग सेट करून दिली. आम्ही करणकडे गेलो आणि आम्ही नरेट केली स्टोरी. एक तास ते नरेशन झालं आणि हे शूट करायच्या 1.5-2 महिने आधी, जास्तच 3 महिने आधी. आणि त्यावेळेला करणनी ते ऐकले आणि तो म्हणाला की हे फॅन्टॅस्टिक आहे, मला खूप आवडलेलं आहे. पण तेजस यार तुझं हे पूर्ण सेटअप मराठीमध्ये, मराठी फिल्मसाठीचा हा सेटअप आहे. म्हणजे काय सेटअप? कसा की ती कॅरेक्टर तसं आहे, कॅरेक्टरचे मोटिवेशन तसे, म्हणजे सगळं मराठमोळ आहे, तुझी गोष्टच मराठमोळ आहे. ह्याला अप्रूट करायचं आणि नॅशनल लेवलवर म्हणजे हिंदीमध्ये ते पुन्हा सगळं तयार करायचं, त्याला वेळ लागेल. रादर तू मराठीमध्ये आधी ही फिल्म कर आणि त्याच्यानंतर आपण ठरवू की त्याचं हिंदी करायचं किंवा काय करायचं, ते नंतरचा भाग आहे. सो ते एक ऑलरेडी बकेट लिस्ट त्याला माहितीच होतं. त्यामुळे जेव्हा आम्ही फिल्म शूट केली, शूट झाली कम्प्लीट, तेव्हा आमच्या डिस्कशनमध्ये चालू होतं की आता आपण पुढे काय करायचं. तर मी म्हटलं अरे हे एक असोसिएशनचा ची पॉसिबिलिटी आहे आणि धर्माने आजपर्यंत एकही मराठी फिल्म प्रेझेंट केली नव्हती. आणि मी म्हटलं की करणला ऑलरेडी फिल्म माहिती आहे आणि त्याला ती आवडलेली होती, तर थोडं आपलं एक काम थोडंसं सोपं झालेलं आहे. सो आम्ही मग अप्रोच केलं त्यांना आणि त्यांनी एकदम हे दाखवलं की इंटरेस्ट दाखवला की हा हे आयडिया अच्छा आहे. मग आमचा फर्स्ट कट तयार झाला एडिटचा. मग आम्ही तो फर्स्ट कट त्यांना दाखवला आणि त्यांना आवडला, म्हणजे खूपच आवडला. इनफॅक्ट काय आहे की मला जे तिथे कळलं, कारण माझी पण करणची काय ओळख अशी रेग्युलर ओळख तर नव्हतीच, एकदा आमची आधी भेट झाली होती आणि यावेळेला या निमित्ताने 2-4 भेट झाली होती तेव्हा. पण जेव्हा आम्ही त्याला फिल्म दाखवायला गेलो तेव्हा मला असं लक्षात आलं की तो खूप टास्क मास्टर टाईप ऑफ डिरेक्टर आहे, म्हणजे त्याचं आहे स्वतःच एक त्याचा एक ऑरा आहे. तर तो फिल्म बघतो तेव्हा तो एकटा फिल्म बघतो, त्याच्यात इंटरवल वगैरे तो घेत नाही, आणि एकदा आतमध्ये गेला की पूर्ण बघूनच बाहेर येतो. त्याच्यामध्ये त्याला दुसऱ्या कोणाचं इंटरफेरन्स किंवा इन्व्हॉल्वमेंट पण नको असते, म्हणजे त्याच्या बरोबर पण कोणी बसायचं नाही, तो एकटाच बघतो फिल्म. हे त्याची एक पद्धत आहे बघायची, विच इज ग्रेट. तर बाहेर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जे त्यांचं थिएटर आहे त्याच्या बाहेर आम्ही बाकी सगळेजण उभे होतो, धर्माची लोक होती त्याच्याबरोबर, त्याच्याबरोबरची काम करणारी, आणि ती लिटरली कापत होती, थरथर कापत होती. फॉर अ सिम्पल रिझन की त्यांना वाटत होतं की आधीचा अनुभव असेल की फिल्म्समध्ये एडिट तो सांगतो की असं नाही असं कर, पुष्कळदा रिशूट सांगतो की नाही हे मला नाही आवडलंय पुन्हा कर. आता एक गोष्ट जी बाहेर आहे की वेकअप सीड त्यांनी जवळजवळ 65 दिवसांचं रिशूट केलं, म्हणजे नाही आवडलं तर पुन्हा करा असं. ते कारण ते क्वालिटीला महत्व देतात, ते रिशूट वगैरे बजेट बिजेट हा त्यांचा सेकंडरी पार्ट असतो. मला जे हवंय ते नाही मिळालंय तर मी परत करेन, ते पॉझिटिव्ह भाग आहे. तर तसं झालं तर सगळेजण म्हणत होते की अरे रिशूट सांगित, म्हणजे ते बघायला पाहिजे कारण फर्स्ट टाइम तो बघतोय वगैरे. तो बाहेर आल्यानंतर बरं मला काय की इग्नोरन्स इज ब्लिस असं मी म्हणेन, की मला माहितीच नव्हतं की असं तो करतो म्हणून. तर मी आपला नॉर्मल उभा होतो, मी म्हटलं ठीक आहे ना जे काय असेल बघूया काय. बाहेर आल्यानंतर त्यांनी मला म्हणाला की सब ओके आहे, कुछ नाही करणार, हम लोग ये फिल्म करणार. तर सगळ्यांना एवढं म्हणजे रिलीफ मिळाला की अरे आपलं काहीच त्याच्यात बदल नाही, त्याला पण ती फिल्म तशीच आवडली जशी आपण इमॅजिन केलेली आहे, आणि ते कोलॅबरेशन झालं. आणि मग धर्मामुळे ती फिल्म ज्या लेवलवर गेली मग त्याच्यातलं ते फार सगळं वेगळं झालं. तर त्या गोष्टी म्हणजे ओव्हरऑल हे जे प्रोजेक्ट आहे ना, मला जे वाटत होतं की आपण एक सॉर्ट ऑफ सेटबॅक नाही म्हणणार मी, एक स्टेप मागे गेलो आहे, तर मग आता लीपच घ्यायला पाहिजे. सो देवाच्या दयेने ती लीप झाली.
मस्त. आणि ऍक्टिंग करायचं कसं ठरवलंस?
ऍक्टिंग काय ते एक म्हणजे आपली माझी बॅट माझी बॅटिंग असं येते होती. त्याच्यानंतर प्रोड्यूस आम्ही आमच्याच कंपनीच्या अंडर झाली, तो डिरेक्टर माझा असोसिएट होता, जुना मित्र आहे तो पण नागपूरचा आहे बाय द वे. आणि त्याला ती फिल्म सगळी उभं करण्यामध्ये माझे खूप एफर्ट्स मी टाकले होते, मला मनापासून तो विषय आवडला होता म्हणून मी त्याच्यामागे फुल टाईम होतो, जरी मी त्याच्यात डिरेक्टर नव्हतो तरी. त्यामुळे आणि त्याच्यात एक कॅरेक्टर होतं जे मला असं वाटलं की अरे हे मे बी मला करायला आवडेल. मग मी राजला विचारला जो डिरेक्टर आहे, म्हटलं तू त्याची ऑडिशन जेव्हा घेशील इतरांची तेव्हा मला पण ऑडिशन द्यायची आहे. तर तो म्हणाला ठीक आहे ऑडिशन दे. मी ऑडिशन दिली आणि त्यावेळेला माझ्या ना पोनी टेल होती, तर मी ऑडिशन दिली. तर ऑडिशन म्हणजे फुल हे असतं, कॉस्ट्युम वगैरे सगळं घेऊन गेटअप करून असतं. तर त्यावेळेला असा विषय झाला की अरे इन्स्पेक्टरला कशी पोनी टेल ना, तर तू कट कर. म्हटलं भाई मी कट तेव्हाच करीन जेव्हा मला रोल मिळेल, तर मी कट करतो, नाही तर कट करून कशाला मी करू, नाही तर नको देऊ म्हटलं मला रोल. नाही नाही असं नाही असं नाही तू कर वगैरे वगैरे. मग आम्ही मग थोडस मी माझी पॉवर वापरली, आमच्या मेकअप मधला सांगितलं एक विग घेऊन ये, तो विग घेऊन आला तात्पुरता. आणि मग तो त्या पोनीच्या वरनं तो विग लावला, जेणेकरून माझी पोनी लपल्या गेली आतमध्ये. आणि मग मी ऑडिशन दिली आणि मी राजला म्हटलं की तू बघ तुला तुला योग्य वाटली तर तू, तो म्हणे मला आवडली म्हणे. आणि काय झालं थोडासा मी त्याच्यामध्ये म्हणजे माझ्यासाठी बेनिफिट होता, कारण इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर ते मी लिहिलं होतं ना, मला माहिती होतं की तो इन्स्पेक्टर पुढे जाऊन काय करणार आहे, याच्या आधी त्यांनी काय केलंय वगैरे, जो सीन आम्हाला त्यांनी करायला लावला मला त्याच्या इन आउट सगळं माहिती होतं. नवीन ऍक्टर जेव्हा येतो त्याला तेवढं त्याला माहित नसतं, त्याच्यामुळे त्याला न्युअन्सेस माहिती नसतात. तर ते न्युअन्सेस मला माहिती होते, तर त्याचा मला फायदा झाला. त्यामुळे मी माझ्या ऑडिशनमध्ये त्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करू शकलो. आणि मला असं वाटलं की म्हणजे मी थोडस एक्स्ट्रा काम त्याच्यात दाखवू शकलो. आणि राजनी ते त्याला पटलं तर त्यांनी मला ओके म्हणाला, म्हटलं फॅन्टॅस्टिक झालं. पण त्याच्यात म्हणजे एक थोडक्यात तुला एक सांगतो की तिथे माझा अनुभव कसा होता. दीपक डोबरियाल समोर माझा जो सीन होता, फर्स्ट सीन स्पृहा जोशी, दीपक डोबरियाल, अभिजित खांडकेकर, नंदिता पाटकर, चित्तरंजन गिरी आणि तो लहान मुलगा. लहान मुलगा तर तो सुपर ऍक्टर आहे, पण त्याचं मला एवढं दडपण नाही आलं. पण हे सगळे लोक सगळे म्हणजे कलाकार आहेत, म्हणजे सगळे भलत्याच लेवलचे ऍक्टर्स आहेत. आणि त्यांच्याबरोबर माझा फर्स्ट सीन होता, तर मला तेव्हा ऍक्च्युली दडपण आलं, थोडस दडपण याच्यासाठी आलं. पहिली गोष्ट तर मला माझ्यामुळे रिटेक नाही व्हायला पाहिजे, कारण मी सगळ्यात नवीन यांच्यामध्ये, फर्स्ट फिल्म माझी एका अर्थाने कॅरेक्टर म्हणून. बकेटलिस्ट मध्ये मी एक रोल केला होता छोटासा एक सीन साठी, पण तो कॅमिओ असतो, त्याला काही म्हणजे अर्थ नसतो. आणि ते तर माझा होतं की मला करायचंच आहे, मला माधुरी बरोबर स्क्रीन शेअर करायचीच आहे असं होतं ते, म्हणून मी केला. पण त्याला काय अर्थ नाही. पण हे जे आहे तर ह्या ही प्रेशरवाली गोष्ट होती. आणि सीन माझा माझ्याकडून रिटेक नाही, माझ्यामुळे रिटेक नाही व्हायला पाहिजे, मला अडखळलं नाही पाहिजे, माझे डायलॉग्स बरोबर आले पाहिजे, तर मी एक्स्ट्रा कॉशियस त्याच्याबद्दल झालो होतो. पण मेजर प्रॉब्लेम असा झाला की त्या फिल्मवर मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर पण होतो, त्यामुळे सीन चालू व्हायच्या अगोदर मी प्रोडक्शन कडे बघत होतो, त्यामुळे ते सगळं म्हणजे गोंधळच होता तिकडे सगळं. पण ते झालं.
ओके, तेजस, आज आता मराठी फिल्म्समध्ये प्रियंका चोप्रा, संजय दत्त, करण जोहर असे सगळे प्रोड्युसर मिळतात आहे. अजून शॉर्ट फिल्म्स आहेत, बाकी ऑनलाईन कंटेंट आहे, वेब सिरीज आहेत, भाडीपा सारखे ऑनलाईन कंटेंट आज पॉप्युलर होत आहे.
बरोबर,
अनेक ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आजच्या याच्यामध्ये. तू जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा असं काही नव्हतं, सोशल मीडिया पण नव्हतं तेव्हा. आजचे जे 20-21 वर्षाचे जे तेजस आहेत त्यांना तू काय मेसेज देशील?
काम करा. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की म्हणजे एका अर्थाने हे सगळं चांगलं झालंय की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, तुमच्या हातात मोबाईल आहेत, जो 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे वगैरे वगैरे सगळं काही आहे. आणि हे सगळं असल्यामुळे जी जिद्द आतमध्ये पाहिजे किंवा जी आग पाहिजे तीच कमी झालेली दिसते आता. म्हणजे आता काय वाटतं की प्रत्येकाला इंस्टाग्राम लाईक्स मिळतात तर त्याला वाटतं की तो फिल्म मेकर आहे किंवा तो स्टार आहे किंवा तो ऍक्टर आहे. ओके, फाईन, तुम्ही आहात, असाल पण तुम्ही, पण तुम्ही कुठल्या म्हणजे तुम्ही ते विहिरीतलं बेडूक असतं तसं नाही व्हायला पाहिजे. सो माझं म्हणणं असं आहे की कोणीच काय कोणाची जागीर नाही आहे फिल्म मेकिंग, कोणी फ्री आहे बनवायला फ्री फिल्म मेकिंग कोणी करू शकतं. पण तुम्ही जर का त्या स्टँडर्डचं फिल्म नाही बनवली ती तर मग तुम्ही त्या तिथे उभेच नाही राहत. प्रॉब्लेम असा होतो की कॉम्पिटिशन मध्ये जायचंच नाही आणि बाहेरच उभं राहून म्हणायचं की मी ग्रेट आहे, त्याला काही अर्थ नाही. तर मला ऍक्च्युली मध्ये पण असं झालं, फिल्म फेस्टिवल्स मध्ये वगैरे काही मी एक दोन ठिकाणी ज्युरी म्हणून पण गेलो होतो, एक दोन ठिकाणी मी गेस्ट म्हणून गेलो होतो, तर तिथे हाच विषय झाला की आमच्याकडे मोबाईल आहे आणि तुम्ही कोण होता आम्हाला सांगायला की आम्ही फिल्म नाही बनवू शकत मोबाईलवर, आम्ही मोबाईलवर बनवू. तर बनवा ना, मोबाईलवर बनवा, तुम्हाला कोणी नाही म्हटलं. पण फिल्म मेकिंगचं जे ग्रॅमर आहे किंवा त्याचा जो मेन उद्देश आहे की तुम्ही लोकांना एंगेज कराल आणि एंटरटेन कराल, या दोनपैकी एकही गोष्ट होत नसेल तर तुमची फिल्म फेल आहे. तर मग त्या फिल्म बनवायला काय अर्थ आहे? तर तुम्ही ते शिक्षण घेऊन, जरुरी नाही की शाळेत जाऊन, कुठूनही घ्या, अनुभवातून घ्या, वाचून घ्या किंवा शिकून घ्या, पण ते शिक्षण घेऊन जर तुम्ही केली तर आज जे अवेलेबल आहेत प्लॅटफॉर्म्स आणि गॅजेट्स त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे, जो आजपासून 15 वर्षापूर्वी नव्हता. एक्सपोजर पण नव्हतं, अपॉर्च्युनिटीज पण नव्हत्या, आणि त्याच्यातून जे लोक आले. सो मग ते तसं आहे की तुला सगळं वाढवून ठेवलेलं आहे, आता तुझा चॉईस आहे तुला काय खायचं आहे, पण तुला भूकच नाही आहे, मग ते सगळं वायात जाणार आहे. तर हा मला आणि जेन्युइनली मला असं वाटतं की आता 20-21 वर्षाची जी मुलं आहेत त्या लोकांमध्ये, खूप कमी लोकांमध्ये मी तरी ऍटलिस्ट बघितलंय की ज्यांना ती पॅशन किंवा ती आगच म्हणायची त्याला. कारण काय असतं ना, एक हा पण मुद्दा असतो की मला माझा वेळ कमी होतोय, संपतो आहे, मी वय वाढत चाललंय आणि मी काही केलं नाही आहे, ही जी भावना आहे ना, ही जितकी जास्त तुमच्यामध्ये असेल तितकं तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहाल की मला काहीतरी केलं पाहिजे, बिकॉज मी केलं नाही आहे आणि माझा वेळ कमी होत चाललाय, किंवा मला भरपूर काही करायची इच्छा आहे, मला ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही किंवा मी मिळवायचा प्रयत्न नाही करत आहे. तर ही भावना जर नसेल, आणि जी बरेचशी मला आता असं वाटतं की नाही आहे, समाव काय होतं, ऑनेस्टली ऍट युअर फिंगर टिप्स तुला सगळ्या गोष्टी मिळतात, तर त्याची व्हॅल्यू कमी झाली आहे एका अर्थाने. म्हणजे फर्स्ट टाइम तुमची फिल्म तुम्ही स्क्रीनवर दाखवता आणि तुम्हाला 4 लोक ती बघता, आणि त्यावेळेला ते जे फिलिंग असतं, भले ती शॉर्ट फिल्म असो 1 मिनिटाची, पण हे जे फिलिंग आहे ना, हे फिलिंग तुला मिळू नाही शकत. कारण काय की आजपर्यंत आपण 1 लाख व्हिडिओज टाकले असतात फेसबुकवर, घरचे काढून, गाडीवरचे काढून, नवीन गाडी घेतली त्याचा व्हिडिओ, मित्र 4 भेटले त्याचा व्हिडिओ. सो जी फर्स्टचा जो एक नॉव्हेल्टी असते ना फॅक्टर, तो फॅक्टर संपलेला
आहे, संपलाय. तेजस, आता आपल्या नेक्स्ट राऊंड कडे वळूया आपण, एका वाक्यात उत्तर द्यायचे. फिल्म इंडस्ट्रीबद्दल एक चांगली गोष्ट जी बाहेर लोकांना माहिती नसते,
एकमेकांना मदत करणारी लोक या इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि मोस्ट अनएक्सपेक्टेड लोकांकडून तुम्हाला मोस्ट अनएक्सपेक्टेड मदत मिळते. म्हणजे चेहऱ्यावर बघून तुम्ही नाही ठरवू शकत की हा माणूस कसा आहे. सरप्राईज एलिमेंट खूप आहे याच्यामध्ये.
ओके, फिल्म इंडस्ट्री बद्दलची एक गोष्ट जी लोकांनी फॉलो करू नये,
शोभाजी.
ओके. एक शॉर्ट फिल्म किंवा फिल्म जी खूप पॉप्युलर नाहीये बट तू रेकमेंड करशील सगळ्यांना बघायला.
शॉर्ट फिल्म, शॉर्ट फिल्म एक गिरणी म्हणून शॉर्ट फिल्म आहे
बर,
जी उमेश कुलकर्णींनी डिरेक्ट केलेली आहे. फार सुंदर शॉर्ट फिल्म आहे ती, बघायला काहीच हरकत नाहीये. नॅशनल अवॉर्ड मिळालाय तिला.
तेजस, एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतो आता. उद्या संध्याकाळी 8 वाजता तुला दूरदर्शनवर समजा बोलवलं आणि भाईओ और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज द्यायचा आहे, तर तू काय सांगशील?
स्वतः तो चेंज बना जो चेंज तुम्हाला लोकांकडून अपेक्षित आहे.
मस्त. आणि शेवटी जाता जाता तुझी एक आत्ता तू कविता टाकली होती हार्टफेल्ड, ती समजा ऐकवलीस तर खूप छान वाटेल.
ओके, सो ते अगदी मला मनापासून असं वाटलं, कारण ही गोष्ट त्यावेळेची आहे ज्या वेळेला ते सुशांत सिंग राजपूतचं सगळं प्रकरण झालं आणि आणखीनही काही काही लोकांच्या सुसाईड झाल्या आणि मला आमच्या इंडस्ट्रीत स्पेसिफिकली की डिप्रेशन खूप लवकर येतं आणि त्याचं कारण मी मगाशी जसं म्हणालो की जी एक गोष्ट आपल्याला घ्यायची नाही आहे इंडस्ट्रीकडून ती म्हणजे शोभाची. कारण काय ना, इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया किंवा फेसबुक याच्यावरती आपण लोकांचे फोटोज बघतो आणि अनेक लोक सतत ह्या देशाला जा, त्या कुठेतरी अजून फिरायला जा किंवा चांगल्या गोष्टी, सतत तुम्ही हसताय आणि एक असं एक पिक्चर तयार होतं की यांच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत आणि कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कुठला माणूस आहे जो फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर स्वतःचे प्रॉब्लेम सांगतो? फार कमी तुला सापडतील.
बरोबर.
एक म्हणजे असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आणि आपण आपल्या लाईफकडे जेव्हा बघत असतो पॅरलली तेव्हा आपल्याला आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम्सच पहिल्यांदा दिसतात कारण आपण ते जगत असतो रोज आणि तिथे जो जी डिस्पॅरिटी दिसते आपल्याला की अरे समोरच्या आयुष्यात इतकं चांगलं आणि मला एवढं प्रॉब्लेम का, तर ज्याचं कोर स्ट्रॉंग नाहीये तो ह्या डिस्पॅरिटीमुळे आणखीन खचत जातो. ज्याला सपोर्ट नाहीये, ज्याच्या आजूबाजूला लोक नाहीये, तो एकटा पडतो आणि मग तुम्ही एक्स्ट्रीम दिशेकडे म्हणजे जायला उद्युक्त होता. ज्याचा कोर स्ट्रॉंग आहे तो म्हणतो की ठीक आहे त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आहेत पण माझ्या आयुष्यात यायला थोडा वेळ आहे. तर ही जी एक पॉझिटिव्हिटी आपल्याला असायला हवी आणि नुसतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही, मला असं वाटतं की कोणालाही ही पॉझिटिव्हिटी आवश्यकच आहे. कारण 100% प्रत्येक फील्डमध्ये प्रॉब्लेम्स हे येतातच, त्यामुळे ते सगळं डोक्यामध्ये चालू असताना असं ऍक्च्युली ते हार्टफेल्ट एकटाकी ही आलेली, ज्याला एकटाकी म्हणजे एकदा बसलो लिहायला की ती शेवटपर्यंत लिहून काढली अशा पद्धतीची ती आलेली कविता आहे. तर ती कविता अशी आहे, मावळत्या सूर्यालाही पुन्हा उगवण्याची आस असते, थकलेल्या मनाला का नव्या उमेदीची ओढ नसते, दुष्काळी धरणीला चिंब भिजण्याची खात्री असते, का कळेना माणसाला स्वबळाची जाण नसते, मिटलेल्या कोवळ्या कळ्यांना उमलण्याची ओढ असते, उगवणाऱ्या दिवसालाही मावळायची चाड नसते, फुललेल्या सुंदर फुलांना कोमेजण्याची भ्रांत नसते, का कळेना माणसाला अपयशाची खंत असते.
येस, वा खूपच मस्त. तेजस, तू इथे आलास वेळात वेळ काढून आणि आपल्याशी सगळ्यांशी गप्पा मारल्या, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.
मला असं वाटतं आभार वगैरे तू काय मानू नये, आपण तू तर नाहीच मानले पाहिजे आणि मी पण त्याच्याबद्दल काही मला असं वेगळं काही वाटत नाही. इनफॅक्ट मला अजून छान वाटलं की आपण एवढ्या वर्षांनी कनेक्ट झालो, भले तो व्हर्च्युअल कट्टा असेल पण झालो आणि मजा आली. म्हणजे हे असं काहीतरी करत राहायला पाहिजे आपण.
बिलकुल.
धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल.
मला खात्री आहे तेजस देऊस्कर बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.
तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक इंस्टाग्राम @inspirationkatta यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांचं. तोपर्यंत बाय बाय.